सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. सुपर सुप्रभात, गुड मॉर्निंग, राम राम, नमस्कार. मॉर्निंग नंबर वनची सुरुवात झालेली आहे 30 मार्च 2016 ची तारीख. एकूणच प्रसन्न असं वातावरण आहे बाहेरच्याला आणि बुधवारचा दिवस म्हणजे आठवड्याचा मध्य. बऱ्यापैकी लोकांनी आता आपल्या दिवसाला सुरुवात केली असेल. जी मंडळी अजूनही बिछाण्यात पडलेली आहेत आणि 5 मिनिटाचा अवधी, तो गेल्यानंतर उठू, असं जे काय प्लॅनिंग्स आहेत सगळे बाजूला सारायचे आहेत आणि उठायचं आहे, जागा व्हायचं आहे, बाद झालं, झोपा काढणं खूप झालं. चलो, मंथ एंड म्हटल्यानंतर कामाची एनर्जी जरा द्विगुणित होते कारण येणारा पगार समोर दिसत असतो. सो पगाराची आठवण काढा, छानपैकी जाग येईल. थोडाच वेळात थॉट ऑफ द डे घेऊन येतोय. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.